नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारताक खंबीर फुडारपणाची गरज आसा अशें भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री अमित शाह हांणी म्हणला. बिहारातल्या बेगुसराय शारात जाल्ले भौशीक बसकेंत शाह हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या कणखर फुडारपणाक लागून कोविड महामारी आड झुजांत यशस्वीपणान जैत मेळयले असो दावो केलो. अयोध्येत भगवान श्रीराम मंदिराचे बांधकाम, कलम 370 रद्द करप आनी तिहेरी तलाक हे खंबीर नेतृत्वाचे प्रतीक आसा अशें तांणी सांगलें. इंडिया फ्रंट राजकीय अस्थिरतायेच्या मार्गार देशाक व्हरता असो आरोप शाह हांणी केलो. ही युती सत्तेर आयली जाल्यार दर वर्सा प्रधानमंत्री बदलतले अशें तांणी सांगले. विरोधी पक्षांत राहुल गांधी, लालू प्रसाद, स्टॅलिन, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल सारके जायते फुडारी प्रधानमंत्री पदाचे आकांक्षी आसात अशें तांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कणखर फुडारपणाक लागून भारताक पुलवामा हल्ल्या उपरांत पाकिस्तानाक चोख जाप दिवंक मेळ्ळी अशें शाह हांणी सांगले. युपीएच्या 10 वर्सांच्या सत्तेंत व्हड प्रमाणांत आतंकवादी हल्ले जाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशांतल्यान आतंकवाद आनी नक्सलवाद ना केला अशें शाह हांणी म्हणले. हाचे आदी झांजारपुरातल्या नरहिया हांगा वेंचणुकेच्या रॅलीत शाह हांणी काँग्रेसीचेर मागास विरोधी आसा असो आरोप केलो. काँग्रेसीन काकासाहेब कालेलकर आनी मागासवर्गीय मंडळ आयोगाच्या अहवालांची अंमलबजावणी केली ना अशें तांणी सांगले. लालू प्रसाद हांकां आपलो पूत बिहाराचो मुख्यमंत्री जावचो आनी सोनिया गांधी हांकां आपलो पूत राहुल गांधी प्रधानमंत्री जावचो अशें दिसता म्हणून राष्ट्रीय जनता दलान निहित स्वार्था खातीर काँग्रेसीकडेन इश्टागत केल्या अशें शाह हांणी म्हणले. वेंचणूक आयोगान लोकसभा वेंचणुकेच्या 6व्या पावण्या खातीर अधिसुचोवणी जारी केल्या. या पावण्यार 6 राज्यां आनी 1 केंद्रशासित प्रदेशांतल्यान मेळून 57 लोकसभा सुवाती खातीर वेंचणूक जातली. दिल्लीतल्यो सगळ्यो 7 सुवाती, हरियाणातल्यो 10, उत्तर प्रदेशातली 14, बिहार आनी पश्चिम बंगाल प्रत्येकी 8 सुवाती आनी झारखंडातल्या 4 सुवातांखातीर या पावण्यार मतदान जातलें. 6 मे उमेदवारी अर्ज भरपाची निमाणी तारीख, छाननी 7 तारखेक जातली. अर्ज फाटी घेवपाची तारीख 9 मे, तर 25 मेक मतदान जावन 4 जूनाक मतमेजणी जातली. मजगती 4थ्या पावण्यावेली उमेदवारी अर्ज फाटी घेवपाचो आज निमणो दीस. 9 राज्यां आनी 1 केंद्रशासित प्रदेशांत पातळिल्ल्या लोकसभा वेंचणुके खातीर वट्ट 96 सुवाती खातीर फुडल्या म्हयन्याच्या 13 तारखेक मतदान जातलें. लोकसभा वेंचणुकेच्या गोंयच्या भाजपा उमेदवारांच्या प्रचारा खातीर केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची 3 मेक म्हापशां प्रचारसभा जावपाची आसा अशी म्हायती भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हांणी दिली. भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी गोंयात येवन प्रचार करपाक सुरवात केल्या. भाजपाच्या केंद्रीय फुडारपणाखाला गोंयच्या प्रचारा खातीर 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केल्या. तातूंतल्या 13व्या स्टार प्रचारकांनी राज्यातल्या वेगवेगळ्या वाठारांनी बसका घेवपाक सुरवात केल्या. फुडें केंद्रीय पावण्यावेले खुपशे फुडारी गोंयात येवन बसका घेवन दोनूय उमेदवारांचो प्रचार करतले अशें तानावडे हांणी सांगले. आगामी लोकसभा वेंचणुके खातीर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी आपापल्या उमेदवारांच्या समर्थना खातीर देशभरात रॅली काढटात. राजकीय पक्षांचे फुडारी आपापल्या उमेदवारांक तेको दिवपा खातीर सगळ्या तरेचे यत्न करीत आसात. प्रधानमंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आयज पुण्यात महाविजय संकल्प सभा घेतले. राज्यातल्या 7 आनी 16 हांगाच्या भौशीक बसकांनी ते उलोप करतले. भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी घरमंत्री अमित शाह हांणी आयज बिहारातल्या झांजारपूर आनी बेगुसराय हांगा 2 भौशीक बसकांनी उलोप केले. जेडीयूचे अध्यक्ष आनी मुख्यमंत्री नितीश कुमार रॅलीक हजर आशिल्ले. काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी राहुल गांधी आयज गुजरातात प्रचार करतले. उत्तर गुजरातातल्या पाटणा हांगा पहिल्या वेंचणूक सभेत ते उलोप करतले, तर भाजपाचे गुजरात अध्यक्ष सीआर पाटील आपल्या पक्षाचे उमेदवारांचो प्रचार करतले. जशी तशी वेंचणुकेची तारीख लागी पावता तशे तशे राष्ट्रीय राजधानीतल्यान राजकीय पक्षांची आपापले प्रचार सुरू केल्या. आपापल्या मतदारसंघात वेगवेगळे उपक्रम आणि प्रचारावरवी मतदारांक आकर्षित करपाचे प्रयत्न करतात. वेंचणूक आयोगान आम आदमी पक्षाक वेंचणूक प्रचार संहिता आणि वेंचणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाण वेंचणूक प्रचार पद्धतीत बदल करपाक सांगला. उपरांत ते प्रमाणपत्रका खातीर परतून सादर करचे अशें वेंचणूक आयोगान म्हळां. मजगती वेंचणूक आयोगान खंयच्याय राजकीय पक्षाच्या प्रचार गीताचेर बंदी घालपाची ही पयलीच वेळ आसा असो दावो आम आदमी पक्षान केला. प्रचार गीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करना अशे खबराकाराकडेन उलयतना आम आदमी पक्षाची फुडारी आतिशी हाणी म्हळा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.